यहोनाचे पहिले पत्र अध्याय 3. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्या देवपित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्यास ओळखले नाही. प्रियानो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे तसा तो आपणाला शुद्ध करीतो. प्रत्येक जण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्यातही पाप नाही. जो कोणी त्याच्यातही राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखले नाही. प्रिय मुलानो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणारा न्याय संपन्न आहे. जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही. आपण एकमेकावर प्रीती करावी हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्य दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्य न्यायी होती. बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात गेलो आहोत, कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करीतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे, आणि तुम्हास माहीत आहे की खुनी मनुष्याच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही, तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलानो, आपण शब्दाने किंवा जीवेने नव्हे तर कृतीने वे खरेपणाने प्रीती करावी. यावरून आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्या समोर आपल्या अंतकरणाला धैर्य देऊ. कारण जर आपले अंतकरण आपल्याला दोषी ठरवते तर आपल्या अंतकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्व काही जाणतो. प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमचे अंतकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे, आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो. तो आम्हास अशी आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा, आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकावर प्रीती करावी. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो. आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो. आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो.